नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली 2 वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्रानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या 52.46% म्हणजेच सुमारे 70,795 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक्स माध्यमाद्वारे ही माहिती दिली. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर तेलंगणा तर 5व्या क्रमांकावर गुजरात या राज्यांचा समावेश आहे. राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार असून आजपासूनच अनेक ठिकाणी गणेशमूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. उत्सवासाठी आवश्यक सामानानं मुंबईसह राज्यात सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी 18 ठिकाणी मदत केंद्र उभारली आहेत. या केंद्रांवर पिण्याचं पाणी तसंच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी शाखांमध्ये 2021-22 पासून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट अर्थात NEXT देणं अनिवार्य असणार आहे अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. 1 वर्षाची आंतरवासिता अर्थात इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर परवाना मिळवण्यासाठी तसंच नोंदणी करण्यासाठी ही परीक्षा देणं अनिवार्य राहील. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 1,017 अंकांची घसरण झाली आणि तो 81,184 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 293 अंकांनी खाली येऊन 24,852 अंकांवर बंद झाला. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. त्यानं 2.8 मीटर उंच उडी मारली. याबरोबरच भारताची पदक संख्या 26 वर गेली आहे. यात 6 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.